नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आरोग्य मेळ्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या 4 दिवसीय आरोग्य मेळ्यात आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी उपचार पद्धती अंतर्गत नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला, तपासणी आणि औषधी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. औषधी वनस्पतींची लागवड आणि कृषी वनीकरणाच्या माध्यमातून आयुष पद्धतींबाबत जनजागृती करणे, सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवणे आणि शेतकऱ्यांसाठी नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या मेळ्याचा उद्देश आहे. संध्याकाळी राष्ट्रपती नागपूर इथं ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या इस्रायल दौऱ्यासाठी आज रवाना झाले. या भेटीमुळे दोन्ही देशातील दीर्घकालीन मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील असं पंतप्रधानांनी दिलेल्या निवेदनात सांगितलं. या दौऱ्यातून सामरिक भागीदारीस नवे उद्दिष्ट मिळेल आणि समृद्ध भविष्यासाठी दोन्ही देशांचा समान दृष्टिकोन अधिक बळकट होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांची भेट घेणार असून इस्रायलच्या संसदेला संबोधित करणार आहेत. तसंच पंतप्रधान इस्रायलमधील भारतीय नागरिकांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं पुसा कृषी विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन केलं. 2 दिवसीय कृषी मेळाव्याची संकल्पना विकसित कृषी आत्मनिर्भर भारत अशी आहे. चौहान यांनी गहू, मोहरी, कोबी, फळबागा तसंच विविध फुलपिकांच्या शेतांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि उत्पादकांशी संवाद साधला. बारामतीमध्ये गेल्या महिन्यात 28 तारखेला झालेल्या लिअरजेट 45 विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं म्हणजेच DGCA VSR व्हेंचर्स या कंपनीवर कारवाई केली आहे. या कंपनीचं विशेष सुरक्षा लेखा परीक्षण केल्यानंतर त्यात विमानाची उड्डाण करण्याची क्षमता, हवाई सुरक्षा आणि फ्लाईट ऑपरेशन्स यासंदर्भात अनेक त्रुटी आढळल्या. देखभाल प्रक्रियेत गंभीर उणीवा असल्यामुळे VSR व्हेंचर्सच्या 4 विमानांची उड्डाणं पुढील आदेशांपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कंपनीनं या त्रुटींबाबत सविस्तर अहवाल आणि कारण मीमांसा सादर करण्याच्या सूचनाही DGCA दिल्या आहेत. बारामतीमध्ये गेल्या महिन्यात 28 तारखेला झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. बीड जिल्हा न्यायालयातील वकिलाला झालेल्या मारहाणीचे निषेधार्थ आज जिल्ह्यातील 11 तालुक्यांचं न्यायालयीन कामकाज बंद ठेवणार असल्याचं वकील संघटनांच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे. काल अॅडव्होकेट राम डोंगरे हे आपले कामकाज करत बसले असताना दुपारी काही महिला आणि पुरुष त्यांच्याकडे आले. त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि शिवीगाळ करत वकील डोंगरे यांना त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीच्या निषेधार्थ हा निर्णय घेतला असल्याचं वकील संघटनेंनी सांगितलं. अकोला जिल्ह्यात राबवण्यात आलेली खतांची वितरण प्रणाली राज्यभर राबवण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात कृषी आयुक्तालयाच्या कृषी संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. मुंबई येथील मंत्रालयात कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी याबाबत बैठकीत माहिती दिली. नांदेड इथं माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचं उद्घाटन आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. लातूरचे डॉ राम बोरगावकर यांना या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आज या कार्यक्रमात अनुपमा जोशी यांचे सरोदवादन, रुचिरा केदार आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सुपर 8 फेरीतील सामना खेळवण्यात येणार आहे. काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तान संघाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. कर्णधार हॅरी ब्रुकच्या शतकी खेळच्या जोरावर इंग्लंडनं 164 धावांचं आव्हान शेवटच्या षटकात पूर्ण केलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान महिला क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला. 215 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियन संघानं 39व्या षटकात पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियानं 3 1-दिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पुढचा सामना 27 तारखेला होबार्ट इथं खेळवला जाणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता. नमस्कार.